सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे. MH 935 मध्ये आज आपल्या सोबत आहेत आशा केदारी मॅम, ज्यांच्या बरोबर त्यांच्या घरातले अजून असे 100 व्यक्ती आहेत आरामात, जे या पेशामध्ये म्हणजे नर्स म्हणून काम करतात. आणि या कोविड 19 काळामध्ये ते सगळ्याच्या सगळे त्यांनी आपली स्वतःची परिवाराची काळजी न करता स्वतःला झोकून दिले देशाच्या ड्युटीसाठी. आणि आज रक्षाबंधन आहे, सो यांना सगळ्यांना रेड एफएम करतंय सल्यूट. आज आपल्यासोबत आहेत आशा केदारी मॅम, नमस्कार मॅम.
नमस्कार. प्रथम मी देवाचा गौरव करते आणि रेड एफएमचे आभार मानते.
खरंच थँक्यू सो मच मॅम. मॅम तुम्ही काय सांगाल की तुम्ही कधीपासून या जॉब मध्ये आहात, कधीपासून तुम्ही रुग्णांची सेवा करत आहात?
93 मध्ये एमजीएम मध्ये रुजू झाले होते आणि 2013 मध्ये रिटायर झाले, पण त्याच्यानंतर पण सिटी केअर आणि आता सध्या निर्मिती हॉस्पिटलमध्ये काम करते.
मॅम आपल्या फॅमिलीमध्ये आता सध्या मग तुमच्या सोबत आणखी कोण कोण या जॉबमध्ये आहे किंवा कोणी या पेशामध्ये सध्या काम करत आहे?
टोटल माझ्याकडे माझी दोन मुलं आणि सून आहे, पण आमची एनॉल टोटल 53 रिलेटिव्ह नातेवाईक माझ्या या फील्डमध्ये आहेत सध्या. औरंगाबाद, जळगाव, मनमाड, मुंबई, पुणे या ठिकाणी जेवढी हॉस्पिटल आहेत मोठी त्या ठिकाणी.
मॅम आपण बघतोच आहेत की आता सध्या जे सिच्युएशन सुरू आहे त्याच्यामध्ये ड्युटी आवर्स वाढलेले आहेत किंवा खूप जास्त काम करावं लागतंय, पर्सनल लाईफ उरत नाहीये किंवा घर मॅनेज करून सगळं बघावं लागतंय. सो हे सगळं करायला मोटिवेशन कुठलं मिळतं तुम्हाला?
नाही, पेशंट महत्वाचा आहे ना. आधी सण तर दरवर्षी येतात आणि जातात, तोच पेशंट पुन्हा ऍडमिट होणार नाही ना कोविडमुळे, तर ते बाकीच्या बाजूलाच ठेवावं लागतं.
वापस लॉट कराऊंगी थोडी ही देर के बाद. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजात रहो.